प्रकरण 10. पुणे शुक्रवारपेठ मतदारसंघातर्फे असेंब्लीच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे डॉ बापाम आपटे आणि जनसंघातर्फे सकाळ पुरस्कृत राकाम भाळगी हे उभे आहेत. मंत्र्यांच्या पुढे पुढे करून डॉ आपटे यांनी तिकीट मिळवलं. पुढे पुढे करूनच मंत्रिपदापर्यंत पोहोचू ही त्यांची महत्वाकांक्षा. अशा तऱ्हेचे प्रतिनिधी निवडून आल्यावर निस्पृहपणे जनतेचं हित पाहतील का मंत्र्यांची मर्जी सांभाळतील? सकाळ पुरस्कृत जनसंघाच्या रा का म्हाळगी यांनी गेली कित्येक वर्ष पुणेकरांच्या प्रश्नात जास्तीत जास्त लक्ष घालून स्वतः झीज सोसून हेतू तडीला नेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्यात यशही मिळवलं. डॉ आपटे यांची पोशाखी समाजसेवा, त्या उलट म्हाळगींचं आहे. पूरग्रस्त, झोपडपट्टी, शहराचा पाणी पुरवठा, रेशनिंग असे विषय घेऊन त्यामध्ये म्हाळगींनी केलेली लोकसेवा पुणेकरांच्या परिचयाची आहे. शुक्रवारपेठेतल्या मतदारांनी म्हाळगी यांना एकवटून आपलं मत द्यावं अशा मजकुराची चौकट दैनिक सकाळमध्ये 16 फेब्रुवारी 1967 रोजी प्रसिद्ध झाली आणि रामभाऊंच्या एकूण कारकिर्दीला मिळणारी नवी विजयी दिशाच ती एका अर्थानं सूचित करून गेली. त्या निवडणुकीत रामभाऊ आपले प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ आपटे यांचा 17,119 मतांनी पराभव करून निवडून आले. त्यांना स्वतःला 31,265 मतं मिळाली तर डॉ आपटे यांना फक्त 14,146. अन्य 3 उमेदवारांच्या तर अनामत रकमाही जप्त झाल्या. हा विजय मिळाल्यावर रामभाऊंनी पुढच्या 5 वर्षात विधानसभेत असं काही चौफेर कर्तृत्व गाजवलं की त्याची नुसती दिवसवार नोंद करायची झाली तरी एक छोटेखानी स्वतंत्र पुस्तक लिहावं लागेल. कृष्णराव धुळूप यांच्यापासून त्र्यंसी कारखानीस यांच्यापर्यंत आणि FM पिंटो यांच्यापासून श्रीमती मृणाल गोरे यांच्यापर्यंत अन्य विरोधी पक्षीय सदस्यांना बरोबर घेऊन त्यांनी काँग्रेस सरकारच्या मनमानी कारभाऱ्यावर, त्यातल्या असंख्य त्रुटींवर सातत्यानं टीकास्त्र सोडलं. सामान्य नागरिकांच्या तक्रारीनं वाचा फोडली. मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघडकीला आणला. शासकीय योजनांमध्ये दुरुस्त्या सुचवल्या. कायद्यांमधले दोष दाखवले आणि बदलही सुचवले. संसदीय राज्यपद्धतीत आपल्या पक्षाचा, आपल्या मतांचा अभिनिवेश न बाळगता आवेशानं जे जे मुद्दे मांडता येणं शक्य होतं ते त्यांनी मांडले. त्यांनी कमरेखाली वार कधीच केले नाहीत. पण संख्याबळात श्रेष्ठ असणाऱ्या काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याला धारेवर धरायलाही ते कधीही घाबरले नाहीत. विशुद्ध चारित्र्यातून जे नीतिधैर्य प्राप्त होतं त्याचा विपुल साठा त्यांच्याजवळ होता आणि कुठल्याही प्रलोभनांचा वा धमक्यांचा परिणाम होण्या इतपत ते लेचेपेचेही नव्हते. म्हणून त्यांची नजर सर्वस्पर्शी आणि सर्वभेदी राहू शकली. अत्यंत संक्षेपानं त्यांच्या या कारकिर्दीचा उल्लेख करायचा झाला तर सांगितलीच पाहिजेत अशी काही उदाहरणं नजरेसमोर येतात. मंत्री आणि त्यांच्या प्रभावळीतल्या काही मंडळींनी स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्योगात वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सामील करून घेतलं होतं. पुण्यात 500 धरणफुटीमुळे बेघर झालेल्यांसाठी शासनाकडे जागा नाही, पण 8 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना हरितपट्टा म्हणून राखून ठेवलेल्या जागेपैकी 28,000 चौरस फूट जागा दिल्याची माहिती शासनानं रामभाऊंच्या एका लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना दिली. शासनाचे वरिष्ठ अधिकारी सरकारतर्फे पगाराच्या 10% भाड्यात मिळालेल्या जागेत राहतात आणि ललित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुंबईच्या आलिशान वस्तीतील सरकारी कृपेनं मिळालेली मालकी हक्काची जागा 25.25 भाड्यानं देतात. ही माहितीही विधानसभेमध्ये यामुळेच उघडकीला आली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढे तालुक्यातल्या उजनी धरण प्रकल्पाखालील जमीन मंत्री महोदय दादासाहेब जगताप यांनी पत्नीच्या नावे 32 एकर 33 गुंठे जमिनीची खरेदी 17,000 रुपयांना केली असल्याची माहिती रामभाऊंच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये दिली गेली. फेडको भानगड आणि ब्लू नाईल भानगड या मुख्यमंत्री नाईक यांच्या 2 गाजलेल्या भानगडी. फेडको या औषधी कंपनीच्या 3 संचालकांनी खोटी कागदपत्र केली, बनावट सह्या केल्या या गुन्ह्याबद्दल न्यायालयानं त्यांना शिक्षा दिली आणि शिक्षा झालेल्या या संचालकांची ते स्वतः आजारी होते, एकाची आई फार आजारी होती आणि तिसऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता अशा प्रकारांच्या डॉक्टरांच्या खोट्या शिफारसपत्रांच्या आधारे तुरुंगात रवानगी होण्यापूर्वीच त्यांना अत्यंत तत्परतेनं क्षमा करून त्यांची सुटका केली गेली. फेडकोचे संचालक धनिक होते. मुख्यमंत्री नाईक यांचे मेहुणे या फेडको कंपनीशी संबंधित होते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना त्यांना दया दाखवणं भाग पडलं. पण या कृत्याचं समर्थन नाईक यांनी अत्यंत उजळ माथ्यानं विधानसभेत केलं. ते म्हणाले, विरोधकांचा आरोप खोडसाळ आहे, त्यामध्ये काळबेरं खरं तर काहीच नाही. आम्ही डॉक्टरांची शिफारसपत्र पाहिली आणि केवळ दयार्द्र बुद्धीनं या गुन्हेगारांना माफी दिली. विधानसभेत या चर्चेच्या वेळी रामभाऊंनी फेडको प्रकरणातल्या गुन्हेगारांनी कोणत्या तुरुंगात प्रत्यक्ष किती शिक्षा भोगली याची पुन्हा पुन्हा चौकशी केली. पण मुख्यमंत्र्यांना त्यावर काहीही जबाब देता आला नाही, कारण गुन्हेगारांना प्रत्यक्ष एका क्षणाचाही तुरुंगवास भोगावा लागलाच नव्हता. भारत पाक युद्धाच्या वेळी आणीबाणीच्या काळात महाराष्ट्र मागे राहणार नाही इत्यादी आश्वासनं देणारे वसंतराव नाईक 5 फेब्रुवारी 1970 या दिवशी भिवंडी इथं झालेल्या निवडणूक प्रचारसभेत म्हणाले होते, 1965 भारत पाक युद्धाच्या वेळी ज्यांना पकडावंच लागेल अशा व्यक्तींना सरकारी अधिकाऱ्यांनी पकडलं. त्यांनी ज्या काही चुका केल्या त्याबद्दल मी जाहीरपणे क्षमा मागतो. आपण काँग्रेसच्या उमेदवारालाच मतं द्या, आपण आमच्यावर विश्वास ठेवा. हे वृत्त अधिकृत पोलीस रोजनिशीमधून घेतलेलं असून मादन आयोगासमोर पुरावा म्हणून आलेलं आहे, ही माहिती रामभाऊंनीच विधानसभेमध्ये दिली. भिवंडीच्या 223 मुस्लिमांवरील कटाचा आरोप मागे घेणारे नाईक कोणत्या भूमिकेमध्ये वावरतात हे त्यावेळीच जनसंघानं उघडकीला आणलं होतं. त्यामुळे युद्धकाळात देशभक्तीच्या कितीही गप्पा मारल्या तरी पाकिस्तानी मनोवृत्तीला पोसणारी, त्यांची जाहीर क्षमा मागणारी अशी मनोवृत्ती राज्यावर राहणं गैरच आहे, ही भावना आपोआपच वाढीला लागली. यशवंतराव मोहिते यांच्या सातारा जिल्ह्यातल्या वारणा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा 5 मे 1968 रोजी झाली. त्यावेळचा भोजन समारंभही असाच गाजला. हा समारंभ तर त्यावेळच्या जेवणावळ निर्बंध कायद्याचा भंग करून झाला. त्यावेळी पोलिसांनी 2 मण तांदळाचा पुलाव, 3200 ज्वारीच्या भाकरी, जिलबीचं सामान आणि 8 बोकडांचं मांस जप्त केलं अशी माहिती विधानसभेत रामभाऊंच्याच प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये मिळाली होती. पण जमावबंदीचा हुकूम मोडून महागाई विरोधी मोर्चा काढणाऱ्या जनसंघ निदर्शकांना कोर्टात खेचून 3 दिवसांची सजा भोगायला भाग पाडणाऱ्या या तत्पर सरकारला या बेकायदेशीर जेवणावळीला जबाबदार असणारे गुन्हेगार मात्र अखेरपर्यंत सापडले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ हा विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात येणारा नियमित विषय झाला होता. एखाद्या आवश्यक वस्तूची भाववाढ होऊ द्यायची, टंचाई होऊ द्यायची, त्याबद्दल पुरेशी ओरड झाली की व्यापाऱ्यांना कडक इशारे वगैरे द्यायचे. या महिन्याभरात व्यापाऱ्यांच्या तुंबड्या भरल्या आणि फारच ओरड सुरू झाली की काहीशी उपाययोजना करून भाव नियंत्रित करायचे अशा तंत्राचा वापर करून पुरवठा मंत्र्यांनी जनतेला नाडलं, व्यापाऱ्यांचा फायदा करून दिला. साखर, गुळ, तेल, वनस्पती साबण या साऱ्यांच्या भाववाढीची किमया यांच्या संगनमतानं होत होती. राज्यात विक्रीसाठी खुल्या केलेल्या साखरेच्या 42,195 पोत्यांपैकी 26,975 पोती साखर KJ सोमय्या नावाच्या एकाच व्यापाऱ्यानं खरेदी केल्याचं विधानसभेमध्ये उघडकीला आलं. तरीही सरकार मख्खपणाचं सोंग आणून गप्प बसलं होतं. 1968 साखरेचे भाव वाढायला आणि टंचाई व्हायला हाच मख्खपणा कारणीभूत झाला. त्या कारवाईमुळे सहकारी साखर कारखानदारांना सरकारनं 3 कोटी रुपये मिळवून दिल्याचं रामभाऊंनी विधानसभेत उघडकीस आणून दिलं होतं. 1967 निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जो पैसा सहकारी साखर कारखानदारांनी दिला त्याच्या परतफेडीसाठीची ही कारवाई होती. काँग्रेसच्या खाकी डगलेवाल्या सफेद संभावितांकडच्या मोठमोठ्या रकमा वसूल करण्याच्या बाबतीत दिरंगाई करणारे वानखेडे यांनी सरकारी नोकरांच्या बाबतीत मात्र फार कडकपणानं या पांढऱ्या कॉलरवाल्यांना एक नवा पैसाही देणार नाही अशी भूमिका घेतली. बडकस आयोगातल्या चांगल्या शिफारशी कार्यान्वित करण्यामध्येही दिरंगाई केली, पण सरकारी नोकरांचा संप सुरू होता. रुग्णालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या परिचारिकांना रात्री बेरात्री बाहेर काढलं. हंगामी नोकऱ्यांवर असलेल्या 20-22 वर्षाच्या तरुणांना कामावरून तडकाफडकी काढून टाकलं. 4 कच्च्या बच्च्यांचा संसार मेटाकुटीनं करत टेकीला आलेल्या प्रौढ कर्मचाऱ्यांना 55व्या वर्षी निवृत्त करण्याच्या धमक्या दिल्या. टेरिलेन विरुद्ध लंगोटी असा अचरट बखेडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनसंघच जनतेच्या मदतीला धावला. हे सरकार गवताच्या गंजीवर बसलं आहे असा इशारा रामभाऊंनी दिला होता. सरकारी नोकरांचा दावा कसा योग्य आणि न्याय्य आहे हेही त्यांनी आकडेवारीनिशी विधानसभेमध्ये मांडलं होतं. पाटबंधारे खातं शंकरराव चव्हाण कित्येक वर्ष सांभाळत होते. राजकीय हेतूनं पानशेत धरणाच्या बांधकामास घिसाडघाई केल्यामुळे पानशेत धरण फुटलं आणि जनतेचं अपरिमित नुकसान झालं. या पापाला या खात्याचे प्रमुख म्हणून शंकरराव हेच जबाबदार धरले गेले. पण त्या प्रलयाला 10 वर्ष झाली, त्यापैकी काही अधिकारी निवृत्त झाले, तरीही कारवाई मात्र झाली नाही. पानशेत प्रलयामुळे ज्यांचं नुकसान झालं अशा 70 जणांनी सरकारकडून नुकसान भरपाई मागितली तेव्हा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तरीही 11 दावे कायम राहिले. या 11 जणांनी एकूण 3 लाख रुपयांची मागणी केली होती आणि सरकारनं हे दावे लढवण्यासाठी 8,36,245 रुपये खर्च केला आणि तरीही सरकार हरलं. ही नुकसान भरपाई देऊन टाकली असती तरीही शासनाची केवढीतरी रक्कम वाचली असती, रामभाऊंनीच या प्रश्नाचा त्यावेळी पाठपुरावा केला होता. अखेरीस 23 डिसेंबर 1969 रोजी ब द किल्लेदार आणि फ्रेमा पिंटो यांना बरोबर घेऊन रामभाऊंनी विधानसभेमध्ये पानशेत पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत नियम 100 अन्वये अल्पकालीन चर्चा घडवून आणली. त्यावेळच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की पानशेत ही एक जुनी जखम आहे आणि ती गेली 7 वर्ष सरकारनं सतत वाहती ठेवलेली आहे. परिणामतः लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना रागाच्या, संतापाच्या आणि चिडीच्या अशाच आहेत. मला स्वतःला आठवतं की 12 जुलै 1961 स्थगन प्रस्ताव आलेला होता आणि त्या स्थगन प्रस्तावाच्या रूपानं मी सरकारकडे काही मागण्या केलेल्या होत्या. परंतु सरकारनं त्यावेळेला कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे हे सगळं प्रकरण एका न्यायमूर्तींकडे सुपूर्द करावं आणि त्याचा अहवाल सरकारकडे आल्यानंतर मग त्यावर सरकारने विचार करावा असा निर्णय घेतला होता. त्यावेळेला माझी मागणी अशी होती की पानशेतचं जे धरण फुटलं त्याला जबाबदार निसर्ग नाही तर हे मानवनिर्मित प्रकरण आहे. इट इज नॉट अन ऍक्ट ऑफ गॉड. हे दैवी प्रकरण नाही तर याला सरकारी अधिकारी आणि सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. ही गोष्ट 24 जुलै 1961 रोजी मी स्वतः सभागृहासमोर सांगितली होती. मला आनंद वाटतो तो या एका गोष्टीचा की त्या दिवशी मी जे सांगितलं होतं ते न्यायदेवतेनं शेवटी बरोबर आहे असं आपल्या स्वतःच्या जजमेंटमध्ये 30 ऑगस्ट 1968 सांगितलं. आणि म्हणून माझी मागणी अशी होती की ज्या गोष्टीला हे सरकार जबाबदार आहे त्या गोष्टीची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे आणि यामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांना नुकसान भरून दिलं पाहिजे. परंतु त्यावेळची सरकारची भाषा अगदीच उन्मत्तपणाची होती. आपण कायद्याच्या भाषेत बोलू नका, पुनर्वसनासाठी आपण बांधलेले आहोत अशा प्रकारच्या भाषेमध्ये सरकारनं त्यावेळेला उत्तरं दिली होती आणि कायद्याची भाषा बोलाल तर काहीच पडदरात पडणार नाही असं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं. म्हणून लोकांनी सरकारकडे याचना केली होती. लोक हक्क म्हणून नुकसान मागू पाहत होते तर सरकारनं त्यावेळेला कायद्याच्या शब्दात बोलायला सुरुवात केली होती. परंतु कायद्याच्याच भाषेत जर बोलायचं असेल तर आम्हाला काही संरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. सरकार पुढे जाऊन असं म्हणत होतं की तुम्ही याचक म्हणून पुढे या, कायद्याची भाषा बोलू नका. परंतु असं म्हणणं म्हणजे या लोकशाहीच्या काळात जनतेला तुम्ही स्वाभिमानानं जगू नका अशा प्रकारचा सल्ला देण्यासारखं होतं. नंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता सरकारनं न्यायमूर्ती नाईक यांचं एक कमिशन नेमलं होतं. त्या कमिशननं चौकशी करून आपला अहवाल सरकारला सादर केला. परंतु नाईक कमिशनचा अहवाल तपासून त्याचे निष्कर्ष काढण्यासाठी सरकारनं आणखी एक कमिटी नेमली. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग पुण्यातल्या काही संतप्त नागरिकांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. ती नाकारल्यानंतर सरकारविरुद्ध 70 लाख रुपयांचा दावा दाखल केला. सरकारशी भांडणं हे सोपं काम नाही. सारी सत्ता एका बाजूला आणि त्यांच्या विरुद्ध धरण फुटल्यावर ज्यांचं सर्व काही प्रलयामध्ये वाहून गेलेलं आहे असे नागरिक दुसऱ्या बाजूला. त्यामध्ये काही मंडळींचं सरकारकडून मन वळवण्यात आलं, त्यांच्यावर दडपण आणण्यात आलं आणि मग बऱ्याचशा लोकांनी सरकारविरुद्धचे आपले दावे मागे घेतले आणि शेवटी फक्त 11 लाख रुपयांचे दावे शिल्लक राहिले होते. या 11 लाखांच्या दाव्यासाठी सरकारनं खर्च किती केला? न्यायमूर्ती नाईक यांचं जे कमिशन नेमलं होतं त्याचा खर्च निराळाच. 3 वर्ष हा दावा पुण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये चालला होता. अध्यक्ष महोदय, न्यायमूर्तींसमोर 100 साक्षीदारांची साक्ष झाली आणि त्यांच्या साक्षी तपासण्यामध्ये आल्या. या दाव्याचं जजमेंट लिहायला न्यायमूर्तींना 6 महिने लागले. जवळजवळ 1700 निशाण्या या दाव्यामध्ये होत्या. 30 ऑगस्ट 1968 या दाव्याचा निकाल बाहेर आला आणि 24 जुलै 1961 जी गोष्ट मी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली होती त्याच प्रकारच्या निर्णयावर 30 ऑगस्ट 1968 रोजी न्यायमूर्तींनी शिक्कामोर्तब केलं. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट इज नॉट अन ऍक्ट ऑफ गॉड. अध्यक्ष महाराज, हे सगळं जजमेंट मी वाचून दाखवणार नाही कारण ते एकंदर 409 पानांचं आहे. त्यामध्ये त्यांनी जे महत्वाचं सांगितलेलं आहे ते मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या पानशेत धरणाच्या दरवाजाला सुटलेला कंप किंवा या धरणाच्या दरवाजाला पडलेल्या भेगा यामधून हवा आणि पाणी निघून जात होतं. तेव्हा त्याचा दैवी आपत्तीशी काही एक संबंध नाही तर ही एक मानवनिर्मित आपत्ती आहे. पानशेत धरण जे फुटलं ती काही दैवी आपत्ती नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे कोणाच्या शंकेला जागा राहू नये अशा प्रकारचा निष्कर्ष त्या दाव्यातून वरील शब्दामध्ये न्यायमूर्ती राजे यांनी दिला आहे. हे धरण फुटल्यानंतर धरणाच्या जवळच पुण्याच्या ज्या 2-4 पेठा नदीच्या काठी होत्या त्या भागातल्या लोकांना तसा इशारा देण्याची जी जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांवर येऊन पडते ती जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही. त्यामध्ये त्यांनी निष्काळजीपणा दाखवला ही गोष्टही निसंदिग्धपणे या आपल्या जजमेंटमध्ये न्यायमूर्ती राजे यांनी दाखवून दिली आहे. हे दावे लढवताना सरकारला किती खर्च आला याचं उत्तर सरकारनंच. आम्ही जेव्हा सरकारला या सभागृहामध्ये यासंबंधी प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच दिलेलं आहे. हे प्रत्यक्ष दावे लढवण्यासाठी सरकारला 8,36,245 रुपये सर्व कोर्ट फाइंडिंगसाठी आला. अध्यक्ष महाशय, मूळचे 3 लाखांचे दावे लढवण्यासाठी सरकारला प्रत्यक्ष दाव्यासाठी 8,36,245 रुपये खर्च आला हे एक नवीनच उदाहरण आता भारतामध्ये आलेलं आहे. शासनाच्या अशा लोकविनमुखतेवर आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून केल्या जाणाऱ्या उधळपट्टीवर रामभाऊंनी टीकेची झोड उठवली नसती तरच नवल होतं. या विविध प्रश्नांच्या बरोबरीनेच रामभाऊंनी वेळोवेळी मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणारे ठराव मांडूनही लोकभावनांचा प्रक्षोभ व्यक्त केला. दिनांक 25 नोव्हेंबर 1967 रोजी विदर्भातल्या कृषी विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात झालेल्या आंदोलनाचा विषय मांडताना रामभाऊंनी सरकारच्या असहिष्णुतेवर टीका केली. ते म्हणाले, सन्माननीय सभापती महोदय, हा अविश्वासाचा ठराव म्हणजे नेमेची येतो मग पावसाळा अशा स्वरूपाचा आहे. अशा आशयाचं जे भाषण झालं त्याचा अर्थ एवढाच की या राज्यामध्ये 2 अधिवेशनांच्या काळात ज्या गंभीर घटना घडल्या त्या गंभीर घटनांची दाद घ्यावी इतकी सुद्धा राजकीय सहिष्णुता यांच्यामध्ये नाही. अध्यक्ष महाराज, अविश्वासाचा ठराव हा संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्षांचा एक हक्क आहे, परंतु गंभीर गोष्टींची ही थट्टा किंवा चेष्टा इथे केली जाते. सत्ताधारी पक्षाच्या पापांचा पाढा जर इथे वाचला गेला तर काय अविश्वासाच्या ठरावाच्या नियमांच्या तरतुदींचा दुरुपयोग झाला आहे असं म्हणता येईल का? परंतु प्रश्न असा आहे की कितीही गंभीर प्रसंग घडला तरी आम्ही 204 आहोत आणि ते केवळ 66-67 आहेत अशा भावनेनेच आमच्याकडे पाहिलं जातं. संसदीय लोकशाहीमध्ये काही गोष्टी समजावून घ्यायच्या असतात, पण समजावून घेण्याकडे पाठ वळवून बसलेली ही 204 मंडळी आहे. झालेला गोळीबार किंवा प्रत्यक्ष लाठी हल्ला आणि पोलिसांनी केलेले अनन्वित अत्याचार यासंबंधी विरोधी पक्षनेत्यांनी जी भूमिका मांडली त्याकडे त्यांनी अजूनही लक्ष दिलेलं नाही. अध्यक्ष महाराज, विदर्भामध्ये गेल्या 3-4 महिन्यांच्या काळात जे घडलं आहे त्याचा विचार केला पाहिजे. राहुरी विद्यापीठाचा निर्णय हा काळ्या दगडावरची रेघ आहे, वज्रलेप आहे, त्यात आता काहीही बदल होणार नाही असं माननीय मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी विद्यापीठ राहू द्या, परंतु राज्यात अन्यत्रही विद्यापीठं काढता येतील म्हणून जे मार्गदर्शन, जी राजकीय दिशा आम्ही जनसंघीय कार्यकर्त्यांनी यापूर्वीच दाखवली होती ती माननीय मुख्यमंत्र्यांना आज आत्ता पटलेली आहे. विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापन करता येऊ शकेल यासंबंधीची भूमिका आम्ही मांडली होती. त्यावेळी आमच्या भूमिकेची चेष्टा करण्यात आली होती. काहीतरीच अवास्तव, अयोग्य, व्यवहार शून्य अशी आम्ही भूमिका मांडत आहोत असा देखावा करण्यात आला होता. खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीची चेष्टा आणि या विषयाची हेटाळणी केलेली आहे. जो विषय शासनाला व्यवहार शून्य वाटत होता, चेष्टेचा वाटत होता, तो विचार, ती भूमिका केवळ 10 दिवसांच्या अंतरानं कशाच्या आधारावर शासनाला योग्य वाटली? दिनांक 2 नोव्हेंबरच्या लोकसत्तामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण, विचार, मुलाखत आली होती. 2 विद्यापीठांची कल्पना चुकीची आहे आणि 12 नोव्हेंबरच्या वर्तमानपत्रात बातमी येते की महाराष्ट्रामध्ये 2 कृषी विद्यापीठं स्थापन होणार. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की तुम्ही 10 दिवसात विचार बदलता. तुमचे विचार हे परिपक्व नाहीत, त्यात व्यवहारी दृष्टी नाही. ज्यांना योग्य प्रकारचे योग्य निर्णय योग्य वेळी घेता येत नाहीत अशा शासनाला, अशा लोकांना इथे राज्य करण्याचा काय अधिकार आहे? पूर्वी घेतलेला निर्णय हा शास्त्रशुद्ध होता, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला होता. मग हा 10 दिवसांनंतर घेतलेला निर्णय कोणत्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घेतला? जिथे एका विद्यापीठाचा खर्च करणं शासनाला अवघड झालं होतं, तिथे आता या 4 विद्यापीठांचा खर्च शासन कसा काय उचलणार आहे? आम्ही जेव्हा 2 विद्यापीठांची मागणी केली होती त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून 2 कोटी रुपये जमा करून देणार आहात का? जेव्हा 2 नोव्हेंबरला पैशाची अडचण होती आणि आता 12 नोव्हेंबरला अवघ्या 10 दिवसात पैशाची उभारणी कशी काय करण्यात आली? प्रश्न पैशाचा नव्हता, प्रश्न दृष्टीचा होता. नागपूरच्या तरुण भारत या दैनिकाच्या दिनांक 2 ऑगस्ट 1966 अग्रलेखात याबाबत लिहिलं होतं की चिघळत ठेवाल तर पस्तावाल. वैदर्भीय जनतेचं प्रतिबिंब त्यामध्ये होतं. त्यांच्या भावना त्या अग्रलेखामध्ये व्यक्त झाल्या होत्या. त्या अग्रलेखाचा उल्लेख करून रामभाऊंनी मागणी केली की ज्या ज्या घटना यासंबंधी घडल्या त्या घटना जर नीट लक्षात घेतल्या जातील तर त्या नागपूरच्या आणि विदर्भाच्या जनतेला सरकारनं काय मार्गदर्शन केलं ते दिसून येईल. त्यामुळे सामान्य माणसाची अशी भावना झालेली आहे की जर आपल्याला या शासनाकडून काही पाहिजे असेल तर आपण गोटे फेकले पाहिजेत, आगी लावल्या पाहिजेत, लुटालूट केली पाहिजे. अशा प्रकारचं मार्गदर्शन सरकारनंच त्यांना केलेलं आहे. ते सर्व प्रकार झाल्यानंतर कृषी विद्यापीठ आज त्यांना मिळालेलं आहे. या ज्या घटना घडल्या आहेत त्यासंबंधी विरोधी पक्षीयांनी जी भूमिका घेतलेली आहे, जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी आज इथे दिली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. अमरावतीला जे अमानुष प्रकार पोलिसांकडून केले गेले आहेत त्याचीही आम्हाला माहिती पाहिजे. त्याबाबत शासनाने काय काय केलं आहे त्याचीही माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. विश्वास बसणार नाही, पण तिथे पोलिसांनी लोकांवर, जनतेवर दगड फेकले आहे. त्याबाबतचं सविस्तर निवेदन, माहिती आजही माझ्याजवळ आहे. ती सर्व कागदपत्रं मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हवाली करणार आहे असं जाहीर करून रामभाऊंनी विचारलं की आपल्याला असं म्हणायचं आहे का की पोलीस घराघरात शिरले नाहीत, पोलिसांनी मारहाण केलीच नाही, पोलिसांनी लुटालूट केली नाही? असं जर खरोखर झालं नसेल तर विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये यासंबंधी विरोधी पक्षांकडून ज्यावेळी याबाबतीत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून त्या प्रश्नांना उत्तरं का देण्यात आली नाहीत? अध्यक्ष महाराज, यासंबंधी मला आणखी 2 गोष्टी सांगायच्या आहेत. ज्यांची 2 मुलं या चळवळीमध्ये गेली त्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना असं सांगितलं होतं की आमच्या मुलांची प्रेतं आम्हाला द्या, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढून आम्ही अशांतता माजवण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा प्रकारची मागणी त्या मुलांच्या वडिलांनी स्पष्टपणे पोलिसांकडे केलेली असताना पोलिसांनी ती मागणी, ती विनंती स्पष्ट शब्दामध्ये नाकारली आणि मोर्शीपासून 1 मैल अंतरावर जाऊन त्या मुलांची प्रेत पुरण्यात आली. त्या मुलांच्या पालकांना आणि वडिलांना त्या मुलांची प्रेत का देण्यात आली नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की मुलांच्या वडिलांची ही मागणी, ही विनंती अवास्तव होती, अयोग्य होती. अशा तऱ्हेचे सारे साक्षी पुरावे देऊन संबंधितांची लेखी निवेदनं घेऊन मी या सभागृहामध्ये या प्रस्तावावर बोलायला उभा राहिलो आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगावं की पोलिसांनी हे जे केलं, या ज्या घटना घडल्या त्या पोलिसांनी करणं योग्य होतं का. एवढंच नव्हे तर मला त्यांना हेही विचारायचं आहे की हा कृषी विद्यापीठाचा पूर्वीचा निर्णय तुम्ही चुकीचा घेतला आणि त्यामुळे या ज्या घटना घडल्या त्याची जबाबदारी तुम्ही लोकांवर का टाकू पाहता आहात. राहुरीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता आणि त्यामुळेच विदर्भात हे आंदोलन झालं. त्यामध्ये ते नुकसान झालं ते जनतेचं झालं. त्या आंदोलनात जी मुलं गेली, ज्या हॉटेलवाल्यांचं नुकसान झालं, कित्येक घरांचं नुकसान झालं, पोलिसांनी घरात जाऊन लोकांवर जे अत्याचार केले, त्यामध्ये जी मुलं मेली, हे जे सर्व झालं ते जर पूर्वीच शासनाने विदर्भामध्ये कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असता तर काहीही झालं नसतं. राजकारणाच्या दृष्टीने हा राहुरीचा निर्णय घेण्यात आलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, तर दुसरे एक मुख्यमंत्री म्हणतात की हा निर्णय राजकारणाच्या दृष्टीनेच घेतलेला आहे, तर तिसरे मंत्री म्हणतात की हा निर्णय तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारावर घेतला. म्हणजे या निर्णयाबाबत मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन आणि पॉलिटिकल डिसिजन या शब्दांचा अर्थ सुद्धा ज्यांना डिक्शनरीत पाहायची पाळी यावी त्यांची ही केवढी मोठी शोकांतिका आहे. आणि अशी जर अवस्था आमच्या या मंत्रिमंडळाची असेल तर कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन हे मंत्रिमंडळ या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला करणार आहे असा सवाल मला या ठिकाणी विचारायचा आहे. अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे विदर्भामध्ये हे जे जनतेचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई सरकारनं केली पाहिजे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या पालकांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही, ज्यांचं या आंदोलनात नुकसान झालं त्यांना काहीही मिळणार नाही. आणि असं सांगितल्यानंतर मग आम्ही तुमच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणायचा नाही, तर तुम्ही जे केलं ते योग्य केलं, आम्हाला त्यामध्ये संतोष आहे असं म्हणत आम्ही स्वस्थ बसायचं का? अशासाठीच का आम्ही या ठिकाणी निवडून आलो आहोत? सत्ताधाऱ्यांना निरुत्तर करणारी अशी वक्तव्य हे तर रामभाऊंचं व्यवच्छेदक लक्षणच ठरलं होतं. कधी रामभाऊंनी मांडलेला चंद्रावर मानव जाऊन पोहोचल्याच्या घटनेचा आनंद व्यक्त करणारा ठराव कोणतंही संयुक्तिक कारण नसताना फेटाळून लावला जाईल. कुणाचंही दुमत नसताना खुद्द लोकसभेतही तशा आशयाचा ठराव संमत केला गेल्यामुळे संसदीय प्रथेचा प्रश्न उद्भवत नसताना तो ठराव मांडता येणार नाही असंच सांगितलं जाईल. तर कधी गृहनिर्माण मंडळाच्या भाडेकरूंच्या मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याचा, आमदार दत्ता सामंत यांना त्यामध्ये दुखापत झाल्याचा प्रश्न विशेष हक्कभंगाची सूचना मांडून उपस्थित करण्याची त्यांची खटपट काँग्रेसच्या पाशवी बहुमतामुळे निरर्थक ठरेल. कधी ते शिक्षणविषयक श्वेतपत्रिकेवरील चर्चेत सहभागी होऊन शिक्षणविषयक धोरण कसं असायला हवं याबाबतचे मूलभूत महत्वाचे विचार मांडत असत, तर कधी जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासारख्या महत्वाच्या बाबतीत शासनाचं धोरण कसं चुकतं आहे ते एखाद्या गमतीशीर उदाहरणासह स्पष्ट करत असत. निधर्मीपणाच्या भ्रामक कल्पनेपायी पाठ्यपुस्तकांमध्ये काय घोळ होतात याचं उदाहरण म्हणून रामभाऊंनी एक गोष्ट सांगितली होती. एका राज्यातील प्राथमिक शाळेतील क्रमिक पुस्तकात ग म्हणजे गणपती मधला ग असं शिकवलं जात असे, परंतु काही लोकांना असं वाटलं की ग म्हणजे गणपती हे शिकवताना शासन हिंदू धर्माच्या देवाचं नाव आणतं आणि हे शासन तर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतं तेव्हा हे चुकलं झालं. आणि त्यांनी याबाबतीत शासनाकडे याबाबतीत ओरड केली आणि गणपतीचा ग हटवला. अध्यक्ष महाराज, गणपती हा विद्येचा ज्ञानाचा आराध्य दैवत मानला जातो, तेव्हा बुद्धीची दीक्षा देताना जर ग गणपतीचा शिकवलं तर बिघडलं कुठं? पण अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या जातात असं मानून सरकारनं काय केलं? तर दोन पायांच्या गणपतीऐवजी त्या ठिकाणी चार पायांच्या प्राण्याला बसवलं. तो चार पायांचा प्राणी म्हणजे कोणता? तर गाढव. आणि ग म्हणजे गाढवाचा असं त्या क्रमिक पुस्तकामध्ये छापण्यात आलं. वास्तविक ज्ञानाचा आणि गाढवाचा काय संबंध? परंतु आज केवळ भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊन असं केलं जातं. दुर्दैवाने असं घडलेलं आहे हे उदाहरण म्हणजे एक चमत्कार वाटेल पण तो चमत्कार नसून प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणून मुद्दाम मी हे उदाहरण आपल्यासमोर ठेवतो आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी मांडलेले असे परखड विचार आणि विधायक सूचना यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी एक आदर्श विधिमंडळ सदस्य म्हणून नाव कमावलं. म्हणूनच 1971 जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी मध्यावधी निवडणुका अचानक जाहीर केल्या तेव्हा जनसंघानं आणि अन्य काही विरोधी पक्षांनीही रामभाऊंना लोकसभेच्या पुणे मतदारसंघामधून उभं करायचं ठरवलं. बेकारी, गरिबी, महागाई, भ्रष्टाचार, अराजक, पंतफितुरी आणि जातीयवाद या सर्वांना आळा घालण्यात इंदिरा सरकार पूर्णतः अयशस्वी ठरलं असून ते हुकुमशाहीची वाटचाल करत असताना परिस्थिती बदलण्यासाठी इंदिरा काँग्रेसचा साऱ्या देशभर पराभव करणं ही काळाची राष्ट्रीय गरज होती. त्यादृष्टीनं रामभाऊंनीही पुण्यामधून उमेदवारी अर्ज भरला. इंदिरा काँग्रेसतर्फे रामभाऊंचे प्रतिस्पर्धी होते मोहन धारिया. एकेकाळी प्रजा समाजवादी पक्षात असलेले नंतर काँग्रेसमध्ये गेलेले तरुण तुर्क म्हणून ओळखले जाणारे इंदिराजींच्या समाजवादी प्रतिमेला साजेल अशी भडक विधानं करणारे धारिया पुण्यामध्ये फारसे लोकप्रिय नव्हते. तळागाळातल्या कार्यकर्त्यांमधून पुढे आलेलं असं त्यांचं नेतृत्व नव्हतं. पण केवळ इंदिराजींची कृपादृष्टी होती म्हणून त्यांना पुण्यामधून उमेदवारी मिळाली होती. पण रामभाऊंनी शुक्रवार विधानसभा मतदारसंघ जसा पिंजून काढला होता तसा काही लोकसभेच्या विस्तृत मतदारसंघात त्यांचा संपर्क नव्हता. शहरभर जनसंघाची संघटना फैलावली नव्हती. पण निश्चित अशी योजना आखून रामभाऊंनी प्रचार मोहीम सुरू केली. धारी यांच्या समाजवादी मुखवट्याचे 3-13 वाजवणारं एक पत्रक राष्ट्रवादी कामगार आघाडीतर्फे रामभाऊंनी प्रसृत करवलं. त्यामध्ये असं म्हटलं होतं की इंदिरा काँग्रेसचे मोहन धारिया यांनी कामगारांना संप करण्यास बंदी घातली पाहिजे आणि त्यांचा संप करण्याचा अधिकारच काढून घेतला पाहिजे असं मत वारंवार व्यक्त केलेलं आहे. त्यांचं बिंग बाहेर पडल्याबरोबर आता ते मी असं कधी बोललोच नाही असंही सांगत सुटलेले आहेत. धारिया खोटं बोलत आहेत आणि कामगारांची फसवणूक करत आहेत. पुणे उत्पादकता मंडळातर्फे झालेल्या भाषणात सरकारी आणि खासगी उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संप करण्यास 15 वर्षे बंदी घातली गेली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं आणि त्याची बातमी 5 जानेवारी 1971 टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. 20 फेब्रुवारी 1971 रोजी व्यवस्थापकीय सल्लागार संघटनेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये त्यांचं भाषण झालं. त्यावेळी धारिया म्हणाले की कामगारांचा संपाचा अधिकार संपूर्णपणे काढून घेण्यात यावा आणि त्याची बातमी 21 फेब्रुवारी 1971 वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. सरकारी नोकरांच्या संपाच्या वेळी शिवाजी मंदिर इथं झालेल्या भाषणामध्ये धारिया म्हणाले होते समाजवादी देशात सरकारी कर्मचाऱ्यांना संपाचा अधिकार असणं अजिबात योग्य नाही. दिनांक 20 एप्रिल 1968 रोजी प्रसिद्ध झालेल्या एसटी मजदूर सभा धुळे यांच्या अधिवेशन विशेषांकामध्ये धारिया यांनी लिहिलेल्या लेखात राष्ट्रीयीकरण झालेल्या उद्योगधंद्यांमधल्या कामगारांचे संप आता बंद केले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कामगार बंधूंनो, धारिया यांना संप करण्याचा अधिकार मान्य नाही. प्रकरण अंगलट येत आहे असं पाहून आता ते सारवासरव करत सुटले आहेत. कामगारांची मतं मिळवण्यासाठी धडधडीत खोटं बोलणाऱ्या आणि कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या धारियांना एकही मत देऊ नका. कामगार वर्गाची मतं धारियांना नाहीत असा निर्धार करा आणि तसा प्रचार करा असं या पत्रकामध्ये आवाहन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे महिला वर्गाची मतं मिळवण्यासाठी रामभाऊंनी स्वतंत्र हस्तपत्रक वितरित केलं. 1966 पाडव्याला बंद झालेला तांदूळ मिळवून देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी यांनी दिलेला लढा कोणती महिला विसरेल. पुणेकरांना तांदूळ मिळवून देईनच या निर्धारानं बेमुदत उपोषण करून त्यामध्ये ते विजयी झाले. पूर्वी मिळणाऱ्या मुठभर तांदूळाच्या जागी आज पुणेकरांना माणशी 2 किलो तांदूळ मिळतो आहे. त्याचं कारण म्हणजे केवळ रामभाऊ म्हाळगी. हा तांदूळ मिळतोय तो रामभाऊ म्हाळगी यांच्यापुढे असं नमूद करून या हस्तपत्रकामध्ये पुढे म्हटलं होतं की स्वातंत्र्य मिळून 2-3 वर्ष झाली तरी अद्यापही भारतातली स्त्री सुरक्षित झालेली नाही. उलट खेडोपाडी काम करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दर दिवशी वाढत चाललेलं आहे. महागाईच्या काळात संसाराची तोंडमिळवणी करण्यासाठी खेड्यापाड्यात नोकरी करणाऱ्या महिलांना संरक्षण देणं तर दूरच, पण त्यांच्यासाठी संडास, मोर्या इत्यादी साध्या व्यवस्थाही इंडिकेट काँग्रेसचं सरकार करून देत नाही. श्रीमती कमल वैद्य, कांता पाखरे, शकुंतला गाडवे आणि अन्य अनेक महिलांवर झालेले अत्याचार कोणाच्या हृदयाला घरं पाडणार नाहीत. सर्व विषयांना महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात प्रभावी वाचा फोडली असेल तर तीही म्हाळगी यांनीच. ग्रामीण भागातील कर्मचारी महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगू द्या. एखादा कर्मचारी महिलेने गावगुंडांविरोधात तक्रार केली तर तिला त्या ठिकाणाहून हलवून लगेच चौकशी करावी. चौकशी चालू असताना ती महिला त्याच जागी राहिली तर तिला जगणं अशक्य होतं. या मागण्या त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. महिलेकडे ताई, आई, माई या भावनेनं पहा, केवळ बाई म्हणून पाहू नका. हे रामभाऊ म्हाळगी यांचे विधानसभेतले उद्गार कोणती महिला विसरू शकेल? कलकत्त्याला रवींद्र सरोवरात शेकडो महिलांवर झालेले अत्याचार असोत किंवा केरळमधल्या तरुण मुलींची जोगिणी म्हणून परदेशात होणारी विक्री असो, या साऱ्या लज्जास्पद प्रकारांविरुद्ध रामभाऊ म्हाळगी यांनी नेहमीच आपला आवाज उठवला. असे हे रामभाऊ म्हाळगी या निवडणुकीमध्ये उभे आहेत. काँग्रेसच्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, बंगालमध्ये होणारे शेकडो खून, बेबंदशाही, अराजक थांबवायचा असेल आणि गरिबी, महागाई, बेकारी यांना आळा घालायचा असेल तर रामभाऊ म्हाळगी यांच्यासारख्या नेत्यालाच विजयी केलं पाहिजे, असंही या पत्रकामध्ये शेवटी म्हटलेलं होतं. रामभाऊंची लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यापासून त्यांना मदत करण्याकरता समाजातल्या सर्व भागातून विविध व्यवसाय करणारी अशी अनेक मंडळी स्वयंस्फूर्तीनं पुढे येत होती. पुणेकर नागरिकांचे सकाळ पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांना जो प्रचंड पाठिंबा मिळत होता त्यामागे 15-20 वर्षातली त्यांच्या निस्वार्थी सामाजिक जीवनातली समाजसेवा उभी होती. त्यांचे अखिल भारतीय राजकारणासंबंधी काय विचार होते हे जाणून घेण्याच्या हेतूनं पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली. सर्वांच्याच मनात असलेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला इंदिरा हटाओ या नकारात्मक कार्यक्रमाखेरीज अन्य काही कार्यक्रम ठरवता येणं शक्य आहे का, हा प्रश्न विचारताच रामभाऊ म्हणाले, किमान कार्यक्रम न ठरवताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले 4 पक्ष एकत्र आले. या गोष्टीचा फार गवगवा करण्यात येतो आहे. इंदिरा हटाओ एवढा एकच कार्यक्रम आघाडीजवळ आहे आणि तो विधायक नाही असाही प्रचार चालू होता, पण त्याला अर्थ नाही. कारण देशामध्ये ज्यावेळी विशेष निकराची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आधी काय आणि नंतर काय हा क्रम ठरवावाच लागतो. एखादी गोष्ट आधी केली म्हणजे पुढे सगळी पोकळीच उरते असं मानण्याचं काही कारण नाही. सध्याच्या परिस्थितीची पहिली निकड सत्तारूढ काँग्रेस पक्षाची हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल रोखणं, रशियाचा मांडलिक म्हणून नांदण्याचा आणि या देशावर ओढवणारा संभाव्य प्रसंग टाळणं आणि अशा प्रकारे लोकशाही आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य यांचं संरक्षण करणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. या आपत्तीतून देशाला वाचवण्यात यशस्वी झाल्यानंतर सत्ता राबवण्यासाठी किमान कार्यक्रम स्वीकारण्याचा प्रश्न आघाडीतले पक्ष सोडवू शकतील. राष्ट्रीय स्वातंत्र्य, सामाजिक समृद्धी आणि समानता, गरिबीविरुद्ध लढा इत्यादी कार्यक्रम स्थूलमानानं आघाडीतल्या पक्षांच्या निवडणूक घोषणापत्रात होते. त्यातून सर्वसंमत कालबद्ध उपाययोजना ठरवून ती निर्धारानं अंमलात आणता येईल असा विश्वास रामभाऊंनी त्यामध्ये व्यक्त केला. फाटाफुटीनंतर निर्माण झालेल्या नवकाँग्रेसमध्ये कार्यक्रमाबद्दल एकमत आहे का असं विचारल्यावर रामभाऊ म्हणाले, माझं स्पष्ट मत आहे की ही तत्वनिष्ठा, सामान्य जनतेच्या आणि देशाच्या कल्याणाचा विचार, राजकीय ध्रुवीकरण घडवून आणण्याची इच्छा इत्यादी कोणत्याही कारणास्तव काँग्रेसमध्ये फूट झालेली नाही. इंदिरा गांधींच्या भोवती स्वार्थी, सत्तालोभी, कम्युनिस्ट, सहप्रवासी, सत्ताधाऱ्यांभोवती गोळा होणारे वाचाळ, बाजार बुणगे इत्यादी लोकांचाच अधिक भरणा असतो आणि येनकेन प्रकारेण अनिर्बंध सत्ता संपादन करणं हाच त्यांचा सर्वसंमत प्रमुख कार्यक्रम आहे. ज्या योगे हातची सत्ता जाण्याचा धोका निर्माण होईल असा कोणताही आर्थिक, सामाजिक वा राजकीय न्यायाच्या प्रस्थापनेचा कार्यक्रम सत्तारूढ पक्षाला एकमतानं मान्य झाला आहे असं मानणं म्हणजे भ्रम आहे. अभंग काँग्रेस पक्षाला देखील कोणता कार्यक्रम कधी एकमताने मान्य झाला नाही. खरं पाहता काँग्रेस पक्ष ही देखील जहाल, मवाळ, मध्यममार्गी, प्रगतिशील, स्थितीवादी, प्रतिक्रियावादी अशा अनेक रंगढंगांच्या लोकांची एक सत्ता लोलूप आणि सत्तेच्या उपभोगात हितसंबंध निर्माण झालेली आघाडीच ठरलेली आहे. खाजगी मालमत्तेचं तत्व, त्या मालमत्तेची ग्रामीण आणि शहरी मर्यादा, व्यवसायांचं राष्ट्रीयीकरण, अनेकविध आर्थिक धोरणं, परराष्ट्र नीती इत्यादी अनेक बाबतीत सत्तारूढ पक्षात देखील तीव्र मतभेद आहेत. कम्युनिस्ट किंवा मुस्लिम लीग यांच्याबाबत इंदिराजींची धोरणं मान्य नसलेला एक मोठा वर्ग नवकाँग्रेसमध्ये आहे. जमीन सुधारणेचे आजवरचे मध्यममार्गी कायदे देखील कसोशीनं अंमलात येऊ शकले नाही. राज्यघटना आणि न्यायपीठ यांची मातब्बरी न मानता सत्ताधाऱ्यांच्या इच्छेनुसार त्यांना वाकायला लावण्याची जी भाषा नवकाँग्रेसमधले तरुण तुर्क करतात ती त्या पक्षातल्या सर्वांनाच मान्य आहे असंही नाही. तेव्हा सत्तारूढ पक्षाजवळ निश्चित सूत्रबद्ध आणि सर्वमान्य कार्यक्रम आहे असं सांगणं हे केवळ निरर्थक आहे. सत्तारूढ पक्ष परदेशाच्या अंकित आहे का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, संपूर्ण सत्तारूढ पक्ष म्हणजे त्या पक्षातली सारीच माणसं परदेशाची अंकित आहेत असं म्हणणं हे अविचारीपणाचं होईल. पण पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराविरुद्ध बंड करून राष्ट्रपती गिरी यांना निवडून आणण्यासाठी जी आघाडी इंदिराजींनी उघडली होती त्यामध्ये कम्युनिस्टांचं प्राबल्य, दडपण हे निःसंशयपणे निर्माण झालं. इंदिराजींना पाठिंबा देणाऱ्या कम्युनिस्टांमध्ये मॉस्कोवाद्यांचा आणि त्यांच्या सहप्रवाशांचा भरणाच जास्त होता. कम्युनिस्टांचे इंदिराजींशी सख्य आणि रशियाचा सत्तारूढ पक्षावरचा प्रभाव या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. गेल्या काही वर्षात तर रशियाचं वर्चस्व भारताच्या अंतर्गत आणि परराष्ट्रीय धोरणावर उघडपणे दिसतं. किंबहुना रशियाचे 100 अपराध माफ अशी लाचारीची भूमिका भारत सरकारनं घेतली होती की काय असा भासही यातनं होतो. पाकला शस्त्र पुरवठा आणि नकाशाचं आक्रमण ही उदाहरणं ढळढळीत होती. आर्थिक क्षेत्रात रशियाबरोबरचे व्यवहार अतिशय आतबट्ट्याचे आणि संशयास्पद होऊन बसले असताना देखील कुठेही अशी ओरड होत नाही. मध्यपूर्वेत जिकडे रशिया तिकडे भारत, युनोतही तेच. आपलं धोरण अलिप्त व आपल्या राष्ट्रीय हितावर आधारलेलं होतं असं दिसतच नाही मुळी. रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांच्या सल्ल्याचा प्रभाव इंदिराजींवर किती आणि का होता याचं संशोधन व्हायलाच पाहिजे. जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांपेक्षा कितीतरी अधिक संपर्क इंदिराजी रशियात पंतप्रधानांशी ठेवून असतात हे वारंवार निदर्शनाला येतं. भारतावर रशियाचं वर्चस्व निर्माण होण्याचा धोका आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा हा सारा इतिहास त्यामागे आहे. इंदिराजींच्या शाब्दिक नकारानं वस्तुस्थिती बदलत नाही हे लक्षात घ्यायला हवं. सत्ताकाळात इंदिरा सरकारनं समाधानकारक प्रगती केली का या प्रश्नाला उत्तर देताना रामभाऊ म्हणाले, इंदिरा काँग्रेसच्या गेल्या 1.5 वर्षातल्या कारभारानं आम्हीच काय पण त्यांचे अनुयायी सुद्धा संतुष्ट नाहीत. देशाच्या प्रगतीकरता स्थिर सरकार हवं म्हणून इंडिकेटवाले मतं मागतात. पण अस्थिरता आणि गोंधळ ही तर इंदिरा काँग्रेसची खास निर्मिती आहे. नीट विचार न करता किंवा योजना न आखता केलेल्या घोषणांमुळे वा अदूरदर्शी उपायांमुळे देशाची आर्थिक क्षेत्रात चिंताजनक घसरगुंडी झालेली आहे. बेकारी, भाववाढ, करवाढ, चलन फुगवटा इत्यादींचं स्वरूप अनर्थकारक बनलेलं असून सुटकेचा काहीही मार्ग दिसत नाही. मध्यावधी निवडणुकांची घोषणा जी झाली तीच मुळी या आर्थिक अरिष्टाची उग्रता वाढण्यापूर्वी लोकांचा अनुकूल कौल मिळवून टाकावा या हेतून. चौथी पंचवार्षिक योजना अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. साधनसामग्री सरकारच्या हाताशी नाही. भाववाढ आणि वेतनवाढ यांचा पाठशिवणीचा खेळ सगळे आर्थिक अंदाज खोटे पाडतो आहे. औद्योगिक क्षेत्रातली आणि सुशिक्षित तरुणातील बेचैनी उग्र रूप धारण करते आहे. बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करून देशाची समृद्धी वाढली का? दारिद्र्याचं वाटप करून दारिद्र्य दूर होणार नाही त्यासाठी उत्पादन वाढ, देशातल्या संपत्तीची वाढ होणं आवश्यक आहे. नेमकी हीच गोष्ट सत्तारूढ पक्षानं उपेक्षित ठेवली आहे आणि सत्तारूढ पक्षाचा जाहीरनामा पाहिला तर याच गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. परावलंबन, दिवाळखोरी आणि रुपयांची ढासळती किंमत अशा भयानक खाईकडे देश वेगाने ओढला जातो आहे. कोट्यवधी रुपयांचे सार्वजनिक भांडवल जिथं गुंतलं होतं ते सरकारी कारखाने आता आत्मबट्ट्याचे झालेले आहेत. ते पाहिलं म्हणजे सरकारीकरणाचं पुस्तकी पांडित्य अर्थव्यवस्थेला कुठे घेऊन जाईल याची भीती वाटते. या आर्थिक संकटापासून देशाला वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक धोरणामध्ये मूलभूत परिवर्तन करणं गरजेचं आहे. विरोधकांनी संधी मिळूनही राज्यकारभारामध्ये पुरेशी प्रगती दाखवली नाही ती का बरं असा प्रश्न विचारला गेला. रामभाऊंनी उत्तर दिलं, विरोधी पक्षांच्या हाती सत्ता आली तरी काही राज्यांमध्ये, म्हणजे अगदी मर्यादित स्वरूपाची. त्यापैकी केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचा विचार अगदी स्वतंत्र ठरतो. इतरत्र विरोधी पक्षांपैकी राजधानी दिल्ली इथं जनसंघ शासनानं चांगलं काम करून दाखवलेलं आहे. गुजरातेत हितेंद्रभाईंचा आणि मैसूरमध्ये वीरेंद्र पाटलांचा कारभार तसा काँग्रेसी परंपरेतलाच, पण त्यातल्या त्यात बरा. 1967 नंतर संमिश्र सरकारं मात्र जनतेवर प्रभाव पाडू शकली नाहीत. खुद्द काँग्रेस पक्ष संमिश्र सरकारात गेला तिथे त्यालाही काही करता आलं नाही. दळमळ आणि अनिश्चितता यांची फार मोठी बाधा पोचली. मालमत्तेचा अधिकार आपल्याला मान्य आहे का? त्यावर रामभाऊंचं उत्तर असं, राष्ट्रवादी पक्षांना खासगी मालमत्तेचा अधिकार मान्यच आहे. नागरिकांचा तो घटनादत्त अधिकार हिरावून घेण्याचं काही कारण नाही. रॅडिकल म्हणवणाऱ्या इंदिरा काँग्रेसला देखील आपल्या निवडणूक घोषणापत्रात खासगी मालमत्तेच्या अधिकारावर शिक्कामोर्तब करणं भाग पडलं होतं. आता प्रश्न खासगी मालमत्ता असावी का असू नये हा उरलेलाच नाही. कम्युनिस्ट देशही या बाबतीमध्ये नव्यानं विचार करू लागले आहे. भारतात प्रश्न होता दारिद्र्याचा आणि पराकाष्ठेच्या आर्थिक विषमतेचा. मालमत्ता गोळा करण्याचा अमर्याद अधिकार कोणाला असू नये या गोष्टीवर कटाक्ष मात्र असलाच पाहिजे. सामाजिक अन्याय आणि पिळवणूक यांना वाव मिळणार नाही, चैन विलासामध्ये पैशाची अनाठाई उधळपट्टी होणार नाही आणि उद्योग व्यवसायातली मंडळी नाउमेद होणार नाहीत अशा प्रकारे या मालमत्तेच्या प्रश्नाची सोडवणूक करावी लागेल. कमाल मर्यादा काही घालावीच लागेल. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी कर योजनेचा परिणामकारक वापर करता येऊ शकतो. 1:20 या प्रमाणाबाहेर उत्पन्नामध्ये फरक असू नये असा प्रयत्न सुसूत्रपणे करावा लागेल असं आमच्या निवडणूक घोषणापत्रामध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटलेलंही आहे. सामान्य माणसाच्या नित्योपयोगी वस्तूंवर कर न वाढवण्याचं आश्वासन देऊन आम्ही शासनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवलेली आहे. आर्थिक शिस्त निर्माण करताना भारतातील कमाल दारिद्र्य आणि संपत्तीच्या वाढीची गरज यांचा विचार अटळ आहे. आमचा आग्रह एवढाच आहे की हे करताना परावलंबन आणि परक्यांची नक्कल करण्याची मात्र अजिबात गरज नाही. या मुलाखती पाठोपाठ दैनिक सकाळमध्ये एक आवाहनही छापण्यात आलं. धारी यांची ही सुसर शाकाहारी केव्हापासून झाली? व्यापाऱ्यांना तळून खाऊ का भाजून खाऊ अशा ज्यांच्या आत्तापर्यंतच्या गर्जना त्यांच्या पुरस्काराचं पत्रक पुण्यात निघालं असून व्यापाऱ्यांचे प्रश्न लोकसभेत नेण्यासाठी धारिया यांना पाठिंबा द्या असं आवाहन आणि त्याखाली पुण्यातल्या व्यापाऱ्यांची लांबलचक यादी छापली आहे. परंतु पुण्यातले व्यापारी असे काही दूधखोळे नाहीत. त्यांच्याविरुद्ध धारियांच्या गर्जना ते अद्याप विसरलेले नाहीत. धारिया नुसतेच व्यापाऱ्यांच्या विरुद्ध नसून नागरिकांचा मालमत्तेवरचा खाजगी हक्क काढून घ्यावा, घटना बदलावी, सुप्रीम कोर्ट कमकुवत करावं आणि उत्पादनाची साधनं आणि वाटप सरकारच्या हातात असावं, खाजगी लोकांच्या नको असं सांगणाऱ्या इंदिराजींच्या तालावर नाचणाऱ्यांमध्ये, स्वतःला तरुण तुर्क म्हणवणाऱ्यांमध्ये धारिया अगदी अग्रभागी असतात. तेव्हा या राजेश्रींना व्यापारीच काय, पुण्यातल्या नागरिकांनीही घरी बसवावं, त्याऐवजी रामभाऊ म्हाळगी यांना मत द्यावं अशी विनंती आहे असं जाहीर आवाहन आपल्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर डॉक्टर ना भी परुळेकर यांनी छापलं. त्यांचा समाजवादाची भलावण करणाऱ्यांविरुद्ध जो रोष होता तो रामभाऊंच्या प्रचार मोहिमेला अनुकूल ठरला. भाई वैद्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी म्हाळगी यांना पुरस्कृत केलं आणि हिरिरीने त्यांचा प्रचारही केला. पण खुद्द त्यांच्याच निधनाच्या देखील अफवा उठवण्यापासून रामभाऊंच्या सभांवर दगडफेक करण्यापर्यंत अनेक युक्त्या प्रयुक्त्या इंदिरा काँग्रेसतर्फे वापरण्यात आल्या. आणि परिणामी रामभाऊ पराभूत झाले. शुक्रवार मतदारसंघात ज्या प्रकारचं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी विणलं होतं तेवढी प्रभावी यंत्रणा शहरभर कार्यरत होऊ शकली नाही हेही त्यांच्या पराभवाचं आणखी एक कारण होतंच. रामभाऊंना 1,13,662 मतं मिळाली. हीच त्यांची जमेची बाजू मानली पाहिजे. धारियांना मिळालेल्या 2,08,150 मतांपेक्षा ती खूप कमी होती पण समाधानकारक होती. त्या पराभवानं रामभाऊ खचले नाहीत. 1972 विधानसभा निवडणुकीला ते पुन्हा जिद्दीनं उभे राहिले.